कॅमेरा ऍक्शन.
हाय, मी सागर कारंडे आणि तुम्ही ऐकताय लाइट्स कॅमेरा ऍक्शन माझ्या आणि कलाकार श्रुती सोबत.
मला सांग की कॉलेजमध्ये असताना एक क्रेझिएस्ट गोष्ट तू कुठली केली की जी फारच भन्नाट होती.
आमचा एक ग्रुप आहे, म्हणजे मी जसं म्हटलं की मी 12वीतल्या मुलांबरोबर जास्त असायचो, तर ना आम्ही भयंकर फिरायचो. गणपतीचं विसर्जन असायचं, आम्ही सगळे मग शिवाजी पार्कात जमायचो आणि ना मीनाताई ठाकरेंचं पुतळा आहे तिकडे, तर तिथे आधी काही नव्हतं, पण आम्ही तिकडे उभे राहून जलचित्र करायचो. म्हणजे असतं ना, एक बाण घेऊन एक राक्षसाला मारते, मग दुसरा बोलतो की नको 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 नको, दुसरा कोणतरी असा मुजरा करतोय असे.
आपण सीन बघतो गणपती,
देखावे त्या. हा, तसं आम्ही 13 जणांचा ग्रुप होता आमचा, तर आम्ही ते करायचो रस्त्यावर आणि सगळे ट्रक बी थांबून उदेक चालू असायचं.
तेव्हापासून तुला प्रेक्षकांची
खरं आहे, खरं
आहे. पण म्हणजे त्यामुळेच मला वाटतं की तुला स्टेज फिअर कधीच नव्हतं आणि नाही आलं. तू म्हणालास की तू जॉब केलास म्हणून, तर कुठला जॉब केला, किती पगार होता?
पहिल्यांदा मी जेव्हा जॉब करत होतो तेव्हा 1500 होता, त्यानंतर तो 4500 झाला.
मग तो जॉब कुठे केला होतास तू?
मी एका लिबर्टी ऑटोमेशन मध्ये कामाला होतो, एक कंपनी आहे ती गोदरेज कंपनी आहे ना आपली विक्रोळीची, त्याचं सगळं कॉन्ट्रॅक्ट यांच्याकडे होतं. तर गोदरेजमध्ये जेवढे कम्प्युटर, 4500 काहीतरी कम्प्युटर आहेत तिकडे, तर आम्ही 7 इंजिनियर्स मिळून ते आम्ही हँडल करायचो.
ओके, मला सांग की तुझी ऍक्टिंग तू कधी सुरुवात केली? म्हणजे तसं तू जसं म्हणालास की तू आधीपासून ऍक्टिव्ह होतास आणि तू गॅदरिंगमध्ये परफॉर्म करायचास, पण अभिनय, स्टेज, एकांकिका, नाटक हे कधी सुरू झालं?
नाटक हा प्रकार ऍक्च्युली लहानपणापासूनच मी करायचो. गणेशोत्सव म्हण किंवा नवरात्रोत्सव असतात, तिथे नाटकं बोलवली जातात. म्हणजे आम्ही अगदीच तुला 4500 रुपये घेऊन आम्ही नाटक करायचो. 8-10 जणांचा ग्रुप होता, तर 4500 रुपये एका प्रयोगाचे आम्हाला मिळायचे. खूप म्हणजे बरं नाही, आमच्या हातात काही उरायचं नाही ना. सेटमध्ये, लाईट्समध्ये गेले, म्युझिकमध्ये गेले, येण्या जाण्याचं झालं सगळं, पण एक आपल्याला करायचं आहे म्हणून आपण करायचो. त्यातून काही 50 रुपये वगैरे सुटले तर सुटले, बस बाकी काही नाही. कसं आहे, गणपतीतलं म्हण किंवा नवरात्र उत्सव, या हा जो प्रेक्षक आहे ना तो अगदी कॉमन प्रेक्षक आहे आणि खरा प्रेक्षक आहे. त्यामुळे आज बरं वाटतं की खरा प्रेक्षक माहिती आहे आपल्याला काय आहे, तो त्याला काय हवंय आणि काय नको ते.
नक्कीच. जेव्हा तू हा निर्णय घेतलास की आता आपल्याला अभिनय ह्या क्षेत्रातच करिअर करायचं आहे, तर तो टर्निंग पॉईंट तुझ्या आयुष्यात कधी आला होता आणि तुला सगळ्यात मोठा मदतीचा हात ह्या क्षेत्रात कोणी दिला?
2002 साली मी ठरवलं की आता आपण पूर्णपणे या क्षेत्रात काम करायचं. आणि
तुला कोणी मित्रांनी बूस्ट केलं की तू कर?
नाही, मला स्वतःलाच वाटत होतं, मग नाही बस झालं, तर बस मला स्वतःला करायचं आहे. आता घरातून अपोज होताच, म्हणजे असं झालं होतं की जा कर, मग काय करायचं ते कर. तेव्हा मग माझ्या मोठ्या काकांची मुलं यांनी मला खूपच मदत केली, की माझ्या वडिलांना सांगणं की करू देत त्याला, किंवा त्यांना माहिती होतं की सागरला पैसे लागतात येण्या जाण्यासाठी, तरी लागतात. तर माझा दादा भाऊ ताई माझी, तर मला पैसे पुरवायचे ते आणि खूप बूस्ट करायचं मला की कर कर, तू आहोत आम्ही आहोत कर.
पण मला सांग की अशा काळात, अर्थात तुझ्या टॅलेंट कडे बघितलं तर आज आम्हाला त्याचा फारच अभिमान आहे, पण काय होतं की जोपर्यंत आपण प्रूफ करत नाही तोपर्यंत समोरचा माणूस आपल्यावर काही विश्वास ठेवत नाही. आणि मग अशा वेळेस आपल्यालाही एक कॉम्प्लेक्स येतो की अरे बापरे आपण येतोय की नाही, आणि मग तो एक स्ट्रगलिंग पिरियड जो असतो. म्हणजे आता तू तर मुंबईचा आहे म्हणून, पण अनेक कलाकार आहेत की जे जेव्हा मुंबईत आले तेव्हा अगदी छोट्याशा खोलीत राहण्यापासून ते वडापाव खाण्यापासून सगळ्यात स्ट्रगल त्यांचा होता.
मी पण केलं ना, मला कुठे घरातून पैसे मिळायचे, आणि मला असं वाटतं की मुंबईत राहून मुंबईत स्ट्रगल करणं फार अवघड आहे, कारण तुम्हाला घरी जायचं असतं, नंतर घरच्यांच्या शिव्या खायचे असतात. मी जर दुसरीकडे गेलो कुठे स्ट्रगल करायला, मी समज दिल्लीला गेलो, तर दिल्लीला मला फक्त माझं पोट भरायचं आहे, मी कुठेही झोपेन, मी काहीही खाईन. पण मुंबईत तसं नाही होत, मुंबईत तुम्हाला तुमच्या घरच्यांना पण खायला घालायचं आहे, मलाही खायचं आहे,
उत्तर
रोज रात्री उत्तरं द्यायची आहेत. या गोष्टी आहेत, स्ट्रगल सगळेच करतात आणि स्ट्रगल केल्याशिवाय काय नाहीच मिळणार ना.
जसं वैभव मांगलेने सांगितलं की त्याला एकदा तो सेटवर जेवायला जेव्हा गेला होता, त्याला हवालदाराचं काम पासून इन्स्पेक्टरचं काम मिळालं, कारण तो चांगलं काम करायला लागला हे डिरेक्टरला कळलं. तर तो चुकून जे ज्युनियर आर्टिस्टचं मला वाटतं जेवण वेगळं असतं आणि ह्यांचं वेगळं असतं, तिथे तो गेला तर त्याला तो माणूस ओरडला की ए इधर क्यों आयो, तर त्याच्या डोळ्यात अक्षरशः पाणी आलं होतं आणि तो इन्सल्ट तो आयुष्यभर विसरू शकत नाही, त्याने त्याच्या ऑडिओबायोग्राफीमध्ये आम्हाला सांगितलं. तर असे कुठले नेगेटिव्ह कमेंट्स तुझ्या लक्षात आहेत, तुला कधी असं सहन करावं लागलं?
खूप मोठे दिग्दर्शक आहेत ते, मी आता नाव नाही सांगत, पण माझ्या एका मैत्रिणीने मला सांगितलेलं की एका सिरियलची कास्टिंग सुरू आहे, तर इकडे इकडे जाऊन भेट त्यांना. म्हटलं हो जातो मी. तर ते दिग्दर्शक नव्हते तिकडे, त्यांचा असिस्टंट डिरेक्टर होता. तर मी त्याला फोटो दिले की ओके ओके सांगतो तुला ओके. तेवढ्यात माझी मैत्रीण म्हणाली की थांब, ते येतील आता, येणारच आहेत 5-10 मिनिट, त्यांना भेटून जा. म्हटलं हो. मी तिथे बाजूला कोपऱ्यात असं उभा होतो, आले बसले काय काय हा कोण आहे कोण काय सर ते काम काम बीम काय नाही चल नि हा असं झालं होतं तर म्हणजे त्यावेळी आपण काहीच करू शकत नाही ना
पण इट्स सो इन्सल्टिंग म्हणजे ऍज अ ह्युमन बीइंग ऍटलीस्ट तुम्ही
ऑफकोर्स
प्रेमाने सांगू शकला
मला हा माझं एवढं म्हणणं येतं की हो बघूया आपण काय असेल तर सांगतो तुला आपण एवढं तरी करतो
आता परत ते कधी भेटले का
भेटलेत ना
भेटले म्हणाले का काही त्यानंतर
त्यांनी ओळखलंच नाही मला की हाच तो
पण तू लक्षात ठेवलाय
मी लक्षात ठेवलाय
ओके 93.5 रेड एफएम बजाते रहो